आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून.
मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई, विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे. मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षाविषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदतकार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वरजवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा, आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक, पेठ, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड, म्हापरळ, गोरेगाव, माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा 1 जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीये. बहे, सांगली, म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222274229 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.